आजचे दैनिक सुभक्ती परबोध 19 मार्च. 6 मुद्द्यात सुवार्तेचा सारांश. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनितिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. 1 पेत्र 3:18. इथे सुवार्तेचा सारांश नमूद केला आहे, जो तुम्हाला सुवार्ता समजण्याकरिता, त्याचा आनंद घेण्याकरिता व इतरांना सांगण्याकरिता उपयुक्त ठरेल. 1. देवाने आपल्याला त्याच्या गौरवाकरिता निर्माण केले आहे. माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या, ज्यांस माझे नाम ठेवले, ज्यांस माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले, त्या सर्वांस घेऊन या. यशया 43:7. देवाने आपल्या सर्वांना त्याच्या प्रतिमेमध्ये बनवले आहे, यासाठी की आपण त्याचे चरित्र व नैतिक सौंदर्य प्रतिबिंबित करावे. 2. यासाठीच प्रत्येक मनुष्याने देवाच्या गौरवासाठी जगावे. म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. 1 करिंथ 10:31. देवाच्या गौरवाकरिता जगण्याचा मार्ग म्हणजे त्याच्यावर प्रीती करणे. 22:37. त्याच्यावर विश्वास ठेवणे. 4:20. त्याचे उपकार मानणे. 50:23. त्याच्या आज्ञा पाळणे. 5:16. आणि त्याला प्रथम स्थान देणे व आपले धन मानणे. 3:8. 10:37. आपण जेव्हा हे करतो तेव्हा आपण देवाचे गौरव प्रतिबिंबित करतो. 3. तरीही आपण सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडलो. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. 3:23. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही आणि त्याचे आभार मानले नाहीत. आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य पक्षी चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमांच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. 3:23. 1:21-23. आपण कुणीच देवावर जशी करायला पाहिजे तशी प्रीती केली नाही, विश्वास ठेवला नाही, उपकार मानले नाही, आज्ञा पाळल्या नाही किंवा त्याला धन मानले नाही. 4. त्यामुळे आपण सर्वजण सार्वकालिक शिक्षेस पात्र आहोत. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. 6:23. ज्यांनी प्रभू येशूची आज्ञा पाळली नाही त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. 2 थेसलनिक 1:9. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील. 25:46. 5. तरी त्याच्या महान दयेनुसार देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याला या जगात पापी लोकांसाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग देऊन करण्याकरिता पाठवले. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. 3:16. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. 3:13. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनितिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. 1 पेत्र 3:18. 6. म्हणून सार्वकालिक जीवन ही त्या सर्वासाठी एक दान आहे जे ईश्वर प्रभू व तारणारा म्हणून विश्वास ठेवतात व त्याला त्यांच्या जीवनातले सर्वोच्च धन मानतात. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. 16:31. की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. 10:9. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे. कुणी अढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. 2:8-9. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. गलती 2:20. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, ह्यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. फिलिप्पी 3:8.